आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून आरोपपत्र दाखल। बालतस्करीशी संबंधित गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना। ईशान्येकडील देश भारतासाठी महत्वाचे, डॉ एस जयशंकर। 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे T20 सामने खेळले जाणार। आणि यंदा 5% जास्त पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध काल आरोपपत्र दाखल केलं। आरोपपत्रात काँग्रेसचे परदेशस्थ भारतीयांचे प्रमुख सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतरांची नावं देखील आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी या महिन्याच्या 25 तारखेला होईल असं विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सांगितलं। 2014 संचालनालयानं चौकशी सुरु केली होती, त्यात वरिष्ठ काँग्रेस नेत्यांवर असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता केवळ 50 लाख रुपयांना ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडनं प्रकाशित केलं होतं, जे यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचं आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रत्येकी 38% हिस्सा यंग इंडियन या कंपनीत आहे। दरम्यान सक्तवसुली संचालनालयाची कारवाई ही केवळ सुडाचं राजकारण असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे। तर केवळ सुडाचं राजकारण असं म्हटल्यानं मुख्य प्रकरणावर पडदा पडत नाही अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी दिली। देशभरातील बालतस्करीशी संबंधित गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि जलद सुनावणीसाठी मार्गदर्शक तत्व सर्वोच्च न्यायालयानं काल जारी केली। न्यायमूर्ती J.B. पारडीवाला आणि न्यायमूर्ती R. महादेवन यांच्या खंडपीठानं देशभरातील उच्च न्यायालयांना बालतस्करी प्रकरणांची सुनावणी 6 महिन्यात पूर्ण करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांना निर्देश देण्याच्या सूचना केल्या आहेत। उत्तर प्रदेशातील बालतस्करी प्रकरणातील आरोपींनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले। न्यायात विलंब होऊ नये म्हणून अशा प्रकरणांची दररोज सुनावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। बालतस्करी प्रकरण हाताळणीच्या उत्तर प्रदेश सरकारच्या आणि बालतस्करीच्या आरोपीला जामीन देण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर न्यायालयानं टीका केली आहे। रुग्णालयातून नवजात बालकाची चोरी होत असेल तर संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द का करू नये असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला आहे। भारत आणि डेन्मार्क दरम्यान हरित उद्योग क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याला पाठिंबा असल्याचं काल सांगण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कचे पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। यापूर्वी 2020 हरित ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी संदर्भात चर्चा झाली आहे, ज्यामुळे भारतातील डॅनिश गुंतवणुकीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर काल चर्चा झाली अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे। ईशान्येकडील देश हे शेजारील देश प्रथम अर्थात नेबरहूड फर्स्ट, एक्ट ईस्ट किंवा बिमस्टेक यासारख्या अनेक प्रमुख भारतीय धोरणांसाठी महत्वाचे असून पुढील वाटचालीसाठी केंद्रस्थानी आहेत आणि काळानुसार या प्रदेशाची प्रासंगिकता वाढेल असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ जयशंकर यांनी काल केलं। ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयानं आयोजित केलेल्या आगामी काळातील ईशान्येकडील देशांसंदर्भात गुंतवणूकदार शिखर परिषदेसाठी राजदूतांच्या बैठकीत ते बोलत होते। या भागाचा अभ्यास करावा, सरकारनं राबवलेल्या उद्योगांसाठीच्या धोरणांची माहिती संबंधितांना द्यावी असं आवाहन डॉ जयशंकर यांनी राजदूतांना केलं। भारताचे ईशान्येकडील प्रदेश 5 शेजारील देशांना लागून आहेत, जे भारतीय उपखंड आणि आसियान भागांना जोडण्याचंही काम करतात। त्रिस्तरीय महामार्ग आणि कलादान प्रकल्प यांसारखे प्रकल्प महत्वाचे असल्याचंही जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। 2030 पर्यंत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार वाढून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग सचिव सुनील बर्थवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना दिली. अमेरिकेने विविध देशांवर लादलेल्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंता आणि संधी दोनही आहेत. भारताने व्यापार उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे आणि अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील नगरपरिषदा नगरपंचायती उद्योगनगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या अधिनियमात सुधारणा करायला आणि अध्यादेश काढण्याला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यापूर्वी नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी 50% सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर शासन स्तरावर अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कारवाई केली जात असे. राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांच्या नियमात बदल करण्यात आले असून नवीन दराबाबत अधिसूचना काढण्यालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या स्थानिक संस्थांच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी दंड माफ करून वसुली वाढवण्यासाठी अभय योजना लागू करण्यालाही यावेळी मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणामुळे झाल्यास त्याच्या वारसाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणालाही काल झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य न केल्यास हार्वर्ड विद्यापीठाला देण्यात येणाऱ्या अनुदानावर विपरीत परिणाम होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प प्रशासनानं या संस्थेसाठी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोठवण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठाला भरती प्रक्रिया प्रवेश आणि अध्यापन पद्धतींमध्ये बदल करण्याची मागणी प्रशासनानं केली आहे. दरम्यान हार्वर्ड विद्यापीठानं प्रशासनाच्या मागण्या नाकारल्या असून व्हाईट हाऊसवर त्यांच्या संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. भारतातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षी 1,75,000 वाढवण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. 2014 1,36,000 एवढी संख्या होती. 1,22,000 अधिक यात्रेकरूंसाठी हज समिती ऑफ इंडियाच्या माध्यमातून यात्रेचं नियोजन करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विमानांची उड्डाणं वाहतूक निवास आणि इतर सेवांसह सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती मंत्रालयानं दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात काल मुंबईत सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कराराअंतर्गत मुंबई पुणे आणि नागपूर या 3 ठिकाणी एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत एआय संशोधनासंदर्भातील केंद्र स्थापन केलं जाणार आहे. 2028 लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळले जातील अशी घोषणा ऑलिम्पिक आयोजन समितीनं काल केली. मर्यादित 20 षटकांच्या सामन्यात पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी 6 संघ सहभागी होतील. क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिकमध्ये एका शतकानंतर पुनरागमन करत असून पॅरिस इथं 1900 शेवटचा सामना खेळला गेला होता. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धा 14 ते 30 जुलै 2028 दरम्यान नियोजित आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चंदीगडमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं कोलकाता नाईट रायडर्सवर 16 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 15 षटकं आणि 3 चेंडूत सर्व बाद 111 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्स संघ 15 षटकं आणि 1 चेंडूत 95 धावाच करू शकला. दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज राजस्थान रॉयल्स बरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळला जाणार आहे. हवामान. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 5% जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या अनेक भागात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडेल तसंच ईशान्य आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून आरोपपत्र दाखल. बाल तस्करीशी संबंधित गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना, ईशान्येकडील देश भारतासाठी महत्वाचे, डॉ एस जयशंकर, 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे T20 सामने खेळले जाणार आणि यंदा 5% जास्त पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.